chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना निर्यात वाढवण्याचा आग्रह. हंगामाच्या सुरुवातीला साखर निर्यात करारावर हस्ताक्षर करण्याबरोबरच महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशन यांनी राज्यातील कारखानदारांना 2019-20 आगामी सत्रासाठी अधिक साखर निर्यातीचा आग्रह केला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज देखील कारखान्यांसाठी साखर निर्यातीची बाजू मांडत आहे, कारण देशात साखरेचा अतिरिक्त साठा पडून आहे. आर्थिक बाबतीत मंत्रिमंडळाच्या समितीनं साखर हंगाम 2019-20 दरम्यान हा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी साखर निर्यातीच्या नीतीला मंजुरी दिली आहे. मोदी सरकारनं 2019-20 हंगामासाठी 6 मिलियन टन साखर निर्यातीसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरेशननं कारखानदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की सरकारनं यावेळी निर्यातीसाठी आर्थिक सहकार्याचा दावा करण्याच्या प्रक्रियेला सुलभ बनवलं आहे, ज्यामुळे भागीदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. MAEQ कोट्यातील 50% माल निर्यात करण्यासाठी साखर कारखान्यांनी कंबर कसली आहे, कारण यामुळे सरकारची आर्थिक मदत मिळवणं सोपं जाईल. कमीत कमी 50% माल निर्यात केला जावा तरच त्यांना 10,448 रुपये प्रति मेट्रिक टनाच्या हिशोबानुसार आर्थिक मदत मिळेल. नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे प्रबंध निदेशक प्रकाश नाईक नवरे म्हणाले की महासंघाच्या कारखान्यांकडून कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी आग्रह केला आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 20,000 मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी श्रीलंका, यमन आणि सोमालियामध्ये व्यापार करारांवर हस्ताक्षर केलं होतं आणि गुरुवारी भारत चीन व्यापार बैठकीवेळी चीननं भारताबरोबर 50,000 टन कच्च्या साखरेच्या खरेदीसाठी सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत.